चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कारखान्यांनी सुरू केली साखरेची रिटेल विक्री। आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी कॅश फ्लो वाढवण्यासाठी आता साखरेची थेट रिटेल विक्री करण्यास सुरुवात केली आहे। पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याबाहेर पहिलं रिटेल साखर विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे। दुसरं केंद्र पुणे शहरात लवकरच उभारण्यात येणार आहे। राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला भेट दिली। कारखान्याचं रिटेल विक्री केंद्र उभारण्यासाठी काय करावं लागणार याची माहिती त्यांनी यावेळी दिली। साखर कारखान्यानं यापूर्वीच 5 ते 10 किलोच्या पॅकेटमधून रोजची साखर विक्री सुरू केली आहे। आता अधिकृतरित्या साखर विक्री केंद्र सुरू करण्याची औपचारिकता बाकी आहे अशी माहिती साखर आयुक्तांनी यावेळी दिली। साखर कारखान्यांना अधिकाधिक महसूल मिळवून देण्यासाठी साखर आयुक्त गायकवाड या नव्या मॉडेलचा प्रचार करत आहेत। मिठाईची दुकानं, शीतपेयांचे निर्माते यांना या रिटेल साखर विक्री केंद्रातून साखर विकण्याचं लक्ष आहे। साखर सामान्यपणे कारखान्याकडून व्यापाऱ्यांना विकली जाते। व्यापारी मोठ्या प्रमाणावर साखर उचलतात। या व्यवहारानंतर घाऊक विक्रेते छोट्या शहरातील व्यापाऱ्यांना विक्री करतात। तेथून साखर छोट्या रिटेल विक्रेत्यांपर्यंत पोहोचते। साखर कारखान्यांनी इतर मॉडेलचाही विचार करायला हवा। ज्यांना मोठ्या प्रमाणावर साखरेची गरज असते त्यांची यादी करायला हवी असा सल्ला साखर आयुक्त गायकवाड यांनी दिला। अशा प्रकारच्या साखर विक्रीच्या मॉडेलच्या सहाय्यानं कारखान्यामधील साखरेचा साठा कमी होण्यास मदत होईल असं मत साखर आयुक्तांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र सहकार विकास परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 50 सहकारी संस्थांची साखर विक्रीबाबत करार करण्याचा मार्ग आयुक्त गायकवाड यांनी सुचवला आहे। या संस्थांच्या माध्यमातून सध्या कृषी उत्पादनांची विक्री होते, त्यात साखरेचाही समावेश आहे। हे मॉडेल खूपच इंटरेस्टिंग ठरणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। साखरेची किंमत वाढवण्यासाठी फारशी समाधानकारक स्थिती नाही। केंद्रानं 31 रुपये किलो असा साखर विक्रीचा दर ठरवला आहे। अशा परिस्थितीत केंद्रानंच मार्च महिन्यासाठी 24.5 लाख टन साखर विक्री कोटा जाहीर केला आहे। बाजारात साखरेला मागणी नसताना ती विकणं कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे, पण साखरेची जास्तीत जास्त विक्री करून कारखान्यांना अधिक महसूल मिळेल असा सरकारचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान गेल्या 2 महिन्यात सरकारनं विक्रीचा जादा कोटा जाहीर केला होता, त्यामुळे भारतीय बाजारपेठेला 20 ते 21 लाख टन साखरेची गरज आहे। अशा परिस्थितीत बाजारपेठेच्या मागणीपेक्षा जास्त साखर विकण्याचा कोणताही मार्ग साखर कारखान्यांकडं नाही असं मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे। बाजारात मागणी कमी असल्यामुळं काही साखर कारखाने किमान विक्री किमतीच्या खाली साखरेची विक्री करत असल्याची माहिती उजेडात आली आहे। साखर आयुक्तांनी सुचवलेल्या पर्यायांचं महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ यांनी स्वागत केलं आहे। अशा पद्धतीचे प्रयोग यशस्वी होतीलही, पण साखर कारखान्यांनी रिटेल विक्रीची केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करणं हे कितपत शक्य आहे हे पाहावं लागेल। त्याचबरोबर कारखान्याला त्याच्या किमतीचा किती फायदा होऊ शकतो हे देखील निश्चित करायला हवं असं मत खटाळ यांनी व्यक्त केलं आहे। ते म्हणाले, सध्याच्या घडीला बाजारात साखरेची थोडीच मागणी आहे। काही कारखाने किमान विक्री किमतीच्या खाली साखर विकत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। सध्याच्या घडीला छोटे मिठाईवाले किंवा शीतपेय तयार करणारे त्यांना त्यांच्या दरात साखरेची डिलिव्हरी मिळते। रिटेल विक्री केंद्राच्या माध्यमातून ते शक्य होणार नाही, कारण त्यासाठी या रिटेल केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागेल। त्यांच्या पगाराचा बोजा कारखान्यावर येईल।